आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभेच्या 288 जागांसाठी राज्यात मतदानाला सुरुवात. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठीही आज मतदान. राज्यातील 426 मतदान केंद्रांचं संचलन नारी शक्तीकडे. 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीला आजपासून गोव्यात प्रारंभ. प्रदूषण आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कृती योजना तयार करण्याचे केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश. आणि महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या विधानसभेच्या 288 जागांसाठी नुकतीच सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून राज्यातील 9,70,00,000 अधिक मतदार आज आपले लोकप्रतिनिधी निवडणार आहेत. राज्यात 4,69,00,000 अधिक महिला मतदार आहेत. रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे, तर सुमारे 6,50,000 दिव्यांग मतदार आहेत. राज्यभरात मतदानासाठी 1,427 मतदान केंद्र उभारण्यात आली असून सर्वाधिक सुमारे 8,500 मतदान केंद्र पुणे जिल्ह्यात आहेत, तर सर्वात कमी 1,925 मतदान केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. गडचिरोली जिल्ह्यातही 1,000 कमी मतदान केंद्र आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 426 महिला नियंत्रित मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. या केंद्रांचं संपूर्ण नियंत्रण महिला करणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त 45 मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांकडे असणार आहे. जळगावमध्ये 33, गोंदिया 32, सोलापूर 29 आणि मुंबई उपनगरामध्ये 26 महिला नियंत्रित मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी अशी केंद्र उभारण्यात आली आहेत. शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं यासाठी पुणे, मुंबई आणि ठाणे यासारख्या शहरांमध्ये अतिउंच इमारती, सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुलं यामध्ये एकंदर 1,181 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. झोपडपट्टी भागात 210 मतदान केंद्र उभारण्यात आली असून सहाय्यक मतदान केंद्रांची संख्या 241 आहे. राज्यातल्या 288 मतदारसंघांमध्ये एकंदर 4,136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात 363 महिला उमेदवारांचा समावेश आहे. विविध 158 पक्षांनी 2,050 उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे, तर उर्वरित 2,086 अपक्ष उमेदवार आहेत. सर्वाधिक 237 उमेदवार बहुजन समाज पार्टीनं उभे केले असून वंचित बहुजन आघाडीचे 200 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपानं 149, मनसेनं 125, काँग्रेसनं 101 उमेदवारांना निवडणुकीत उतरवलं आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 95, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून 86, शिवसेनेकडून 81 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून 59 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे 93, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे 32, प्रहार जनशक्तीचे 38, माकपाचे 3, एमआयएमचे 17, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे 4, जनसुराज्य शक्तीचे 6, शेकापचे 18, समाजवादी पार्टीचे 9 आणि भाकपाचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी देखील आज मतदान होत असून या पोटनिवडणुकीसाठी 19 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी देखील आज मतदान होत असून या टप्प्यात 12 जिल्ह्यांमधल्या 38 मतदारसंघांचा समावेश आहे. त्यासाठी सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. केंद्रीय निमलष्करी दलाच्या 600 तुकड्या संवेदनशील भागात तैनात करण्यात आल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या विरोधात पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथल्या तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रचार संपल्यानंतर मतदार नसलेल्या राजकीय नेते तसंच कार्यकर्त्यांनी मतदारसंघात थांबण्याबाबतचा मनाई आदेश भंग केल्याप्रकरणी तावडे यांच्यासह महायुतीचे उमेदवार राजन नाईक आणि सुमारे 250 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान बहुजन विकास आघाडी पक्षानं मात्र तावडे यांच्यावर नालासोपाऱ्यातल्या एका हॉटेलमध्ये पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला आहे. तावडे यांच्यासह भाजपनं हे आरोप फेटाळले असून या प्रकरणी निवडणूक आयोगाकडून चौकशी व्हावी अशी प्रतिक्रिया तावडे यांनी दिली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तावडे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. याविषयीची माहिती मिळाल्यानंतर भरारी पथक आणि पोलीसही तिथे पोहोचले. या प्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं निवडणूक आयोगातर्फे किरण कुलकर्णी यांनी काल रात्री सांगितलं. दरम्यान डहाणू विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारी मिळालेल्या सुरेश पाडवी यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या 25 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. हे अधिवेशन 20 डिसेंबरपर्यंत चालेल. त्यापूर्वी 24 तारखेला सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशन काळात लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्वपक्षीय सदस्यांनी सहकार्य करावं असं आवाहन सरकारतर्फे या बैठकीत करण्यात येणार आहे अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काल संसदेतील दोन्ही सदनांना भेट देऊन परिसराची पाहणी केली. बैठक व्यवस्था, भोजन व्यवस्था आदींची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचनाही दिल्या. 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी आजपासून गोव्यात सुरू होत आहे. हा महोत्सव 28 नोव्हेंबरपर्यंत चालेल. या महोत्सवात 81 देशांचे 180 चित्रपट दाखवले जाणार असून महोत्सव स्थळापासून चित्रपट प्रेक्षागृहापर्यंत जाण्यासाठी निःशुल्क सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी काल प्रसारमाध्यमांना दिली. महोत्सवाला AR रहमान, आर माधवन, रकुलप्रीत सिंह, पंकज कपूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना हवामान बदल आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत खबरदारी म्हणून जिल्हा आणि शहर पातळीवर कृती योजना विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलीला श्रीवास्तव यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव यांना तसंच सल्लागारांना यासंदर्भात पत्र पाठवलं असून या योजनांमध्ये वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठीची धोरणं समाविष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. प्रदूषणामुळे होणारे आजार आणि त्या अनुषंगानं आरोग्य प्रणाली अद्ययावत करण्यासाठीच्या शिफारसींचा या पत्रात समावेश आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 107व्या जयंतीनिमित्त काल त्यांना देशभर अभिवादन करण्यात आलं. हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून पाळला जातो. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी इंदिरा गांधी यांना राजभवन इथं पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. यावेळी राज्यपालांनी राजभवनमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही कुलगुरू प्राध्यापक डॉ सुरेश गोसावी यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. राज्यात आज होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचं साहित्य आणि कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं राज्य परिवहन महामंडळाच्या 9,232 एसटी गाड्या आरक्षित केल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात जाण्याकरता 490 एसटी गाड्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. बिहारमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत काल भारतानं जपानचा 2-0 असा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या गटातील सामन्यात चीननं मलेशियावर 3-0 अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता अंतिम फेरीत भारताचा सामना आज चीनशी होणार आहे. हवामान. अहिल्यानगर, पुणे, नाशिक इथं काल किमान तापमान 11 ते 12 अंश सेल्सिअस होतं. राज्यात आज सर्वत्र सूर्यप्रकाशयुक्त हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधानसभेच्या 288 जागांसाठी राज्यात मतदानाला सुरुवात. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठीही आज मतदान. राज्यातील 426 मतदान केंद्रांचं संचलन नारी शक्तीकडे. 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीला आजपासून गोव्यात प्रारंभ. प्रदूषण आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कृती योजना तयार करण्याचे केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश. आणि महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.